Buzz.com. महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेत चांगलेच अडकले होते. तिकडे दक्षिणेत जयसिंहाला ही चिंता सतावत होती की महाराष्ट्रात मराठ्यांना या गोष्टीचा राग येऊन त्यांनी आदिलशाहीशी हातमिळवणी केली तर कठीण जाईल. एका बाजूला चिडलेला अहंकारी बादशहा आणि दुसरीकडे ही भीती, अशा पेचात जयसिंह अडकला होता. जयसिंहाला ही चिंता इतकी सतावत होती की जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेत औरंगजेब स्वतः उतरणार आहे याची चर्चा सुरू झाली तेव्हा जयसिंहाने रामसिंहाला पत्र लिहिलं आणि त्यात एक प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव असा होता की जेव्हा बादशहा मोहिमेला दक्षिणेत येईल तेव्हा त्यांच्या बरोबर शिवपुत्र संभाजी असतील, पण शिवाजी महाराज तेव्हा उत्तरेतच असतील. शिवपुत्र संभाजींना पाहून मराठे आपल्याला सहकार्य देतील आणि सगळं आलबेल आहे हे त्यांना पटेल. इथं प्रश्न हा पडतो की जर बादशहा स्वतः उत्तरेत येणार असेल तर मग शिवाजी महाराज आग्र्यात का थांबतील? त्याचं कारण असं होतं की शिवाजी महाराज दक्षिणेत परतले तर विजापूरला सहकार्य करून आपल्या अडचणी वाढतील ही जयसिंहाची भीती. या उलट बादशाह मात्र शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले काढून घेण्याच्या विचारात अजूनही होता. शिवाजी महाराजांनी बादशहाला विनंती केली होती की मला दक्षिणेत जाऊ द्यावे, किल्ले परत देण्याची व्यवस्था मी तिकडे जाऊन करेन. पण बादशहाचं मत होतं की इथूनच आपल्या माणसांना पत्र पाठवून किल्ले परत देण्यास काय हरकत आहे. एकूण काय तर बादशहा औरंगजेब आपल्या हट्टाला चांगलाच पेटला होता. शिवाजी महाराजांवर आता कडक पहारा नेमण्यात आला होता. शिवाजी महाराजांना आता पक्की खात्री पटली की त्यांच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच त्यांची विचारचक्र सुरू झाली आणि त्यातूनच घडला आग्र्याहून सुटकेचा ऐतिहासिक प्रसंग. महाराज फळांच्या पेटाऱ्यातून निष्ठून जाण्याच्या विचारात होते. ही योजना खरंच धाडसी होती कारण त्यांच्यावर नजर ठेवायला कडक पहाऱ्याचा बंदोबस्त करण्यात आला होता. सगळी तयारी झाली. शिवाजी महाराजांनी दरबारी उमरावांना पेटाऱ्यातून मिठाई पाठवण्याची परवानगी मागितली होती. औरंगजेब हा जरी प्रचंड संशयी असला तरी त्यानं ही परवानगी दिली. आपल्या सुटकेसाठी शिवाजी उमरावांची मनधरणी करतोय असंच त्याला वाटलं. शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना महाराष्ट्रात परत पाठवण्याची परवानगी मागितली. औरंगजेबानं ती दिली आणि शिवाजी महाराज युवराज संभाजी आग्र्यातच थांबले. दरम्यान फिदाई खानाचा वाडा बांधून पूर्ण झाला होता. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना त्या वाड्यात हलवण्याची आज्ञा दिली. यामागे शिवाजी महाराजांचा निकाल तिथंच लावून टाकण्याचा बादशहाचा डाव होता आणि ही खबर जयसिंहाला मिळाली. शिवाजी महाराजांच्या जीवाचं काहीही बरं वाईट होणार नाही याची सगळी काळजी त्यानं घेतली होती. दरबारातून निघणाऱ्या सगळ्या खबरी मिळवण्याची त्यानं सोय केली होती. शेवटी शिवाजी महाराजांची जबाबदारी ही त्याचीच होती. जयसिंहानं तसं वचन देऊन महाराजांना बोलावलं होतं. शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा डाव रामसिंहानं शिवाजी महाराजांच्या कानावर घातला. महाराजांनी आपला बेत तयार केला. या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचे निष्ठावान सैनिक हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर होते. शिवाजी महाराज एका पेटाऱ्यात बसले आणि दुसऱ्या पेटाऱ्यात युवराज संभाजी बसले. सेवक पेटारे घेऊन निघाले. शिवाजी महाराजांचे सैनिक बादशहाच्या परवानगीने आधीच महाराष्ट्रात पोहोचले होते. इतिहासकार वासी बेंद्रे यांच्या मांडणीनुसार व्हॅलेंटाईन हा डच लिहितो, शिवाजी राजांनी तिथल्या एका पहारेकऱ्यास नशेत धुंद करून आपला कार्यभाग आटोपला होता. या बेशुद्ध पहारेकऱ्यास आपल्या जागी झोपवून ते तिथून पसार झाले होते. 18 ऑगस्ट 1666 ही ती तारीख. शिवाजी महाराज सुरुवातीला मथुरेला गेले. युवराज संभाजी त्यांच्याबरोबर होतेच. महाराजांनी त्यांना मथुरेत विश्वासराव ब्राह्मण यांच्याकडे ठेवले. त्यांना आपल्याबरोबर नेणे शिवाजीराजांना धोक्याचे वाटत होते. शिवाय राजगडापर्यंत घोड्यावरचा प्रवास 9 वर्षांच्या शंभूराजांना झेपणं अशक्यच होतं. शिवाजी महाराज सुरुवातीला बनारसमध्ये पोहोचले. बनारसमधून ते अंबिकापूर, अमरकंटक, रतनपूर, रायपूर, बस्तर, गोवळकोंडा या आपल्या सोयीच्या मार्गाने राजगडावर पोहोचले. शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले ती तारीख होती 12 सप्टेंबर 1666. राजगडावर आनंदी आनंद झाला. इकडे आग्र्यात बादशहाला रामसिंहानेच शिवाजी महाराज निसटल्याची बातमी दिली. ही बातमी ऐकल्यावर औरंगजेबाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. अल्पसा गाफिलपणा मुघलांना जन्माची अद्दल घडवून गेला होता. औरंगजेब आयुष्यभर ही गोष्ट विसरला नव्हता, कारण त्यानं आपल्या मृत्यूपत्रात लिहिल्यानुसार आपल्या थोड्याशा गाफिलपणाने शिवाजी महाराज सुटून गेले आणि आपल्यासाठी कायमची डोकेदुखी तयार झाली. शिवाजी महाराजांची सुटका मुघलांना किती महागात पडली हे यावरूनच लक्षात येते. या सुटकेचे परिणाम भविष्यात खूप मोठे होणार होते. मुघल मराठे संबंधात प्रचंड कडवटपणा आला आणि तो साहजिकच होता. या प्रसंगानंतर सेनापती नेताजी पालकरांना पकडून कैद करण्यात आलं आणि जबरदस्तीनं त्यांचं धर्मांतर करण्यात आलं. त्यांना महम्मद कुली खान हे नाव देण्यात आलं. त्यांचं धर्मांतर करून त्यांना काबूलमध्ये पाठवलं. नेताजी पालकरांना पकडण्यामध्ये मुघलांचा शिवाजी महाराजांवरील राग तर होताच, पण नेताजी पालकर शिवाजीला मिळून त्याची ताकद वाढू नये हा त्याचा त्यामागचा हेतू दिसतो. शिवाजी महाराजांनी अत्यंत हुशारीने आणि चातुर्याने बादशहाला चकित करून सोडलं होतं. आपल्या स्वाभिमानाशी कुठंही तडजोड न करता सह्याद्रीचा स्वाभिमानी सिंह सुखरूपपणे आपल्या मुलुखात परतला होता.